I don't really know how to start. It's such a strange situation, celebrating Dhammacakra Day, at the same time the loss of two such dear people.
तर मला हेच होते ना की आजची सुरुवात कशी करावी. एक विचित्र अशी परिस्थिती आहे. आज एका बाजूला पाहिलं तर धम्म जयंतीचा समारंभ आहे आणि दुसऱ्या बाजूला अतिशय जवळचे जे दोन लोक आहेत ते आपण गमावलेले आहेत.
And Sudarshan was very, very much part of the Dhammacakra Prabhatan Mahavihar.
आणि ब्रह्मचारी सुदर्शन जे आहे या ज्या विहारात आपण बसलेलो आहोत, ब्रह्मचक्र परिवर्तन महाविहार, त्याचा एक अतिशय महत्वाचा असा भाग आहे.
He was part of the foundations and the development of the vision and the teaching here at the beginning.
अगदी या विहाराचा जो शिलान्यास आहे तिथपासून त्याची सुरुवात आहे, ज्यामध्ये त्यांचा सहभाग होता. इतकंच नव्हे तर या विहारामधून जे निर्माण होणार होतं त्याची जी काही दृष्टी आहे त्या दृष्टीच्या निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग होता. इतकंच नव्हे तर या ठिकाणी जे काही बौद्ध धम्म शिकवला गेला त्या प्रत्यक्ष शिक्षेमध्ये देखील त्यांचा सहभाग होता.
And I believe in many ways that this was one of the most central, if not the central dharmic places for him since last 19 years.
आणि गत 19 वर्षामध्ये हे जे काही या विहाराच्या अनुषंगाने जे काही आहे त्यांच्या जीवनामध्ये ही एक मध्यवर्ती अशी धम्म शिकवण असावी असं मला वाटतं.
And although Gauri Sakhi wasn't involved as he was in the Mahavihara, without her he couldn't have been as involved as he had been.
अर्थात जरी बोधी सखी महाविहाराच्या या कार्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या, परंतु ज्या प्रकारे सुदर्शन सहभागी होते, सुदर्शनांना त्यांच्या सहभागाशी त्यांच्या सहकार्याशिवाय ज्या प्रमाणात ते सहभागी झाले ते होताही आलं.
As is the case with so many of us men trying to practice the Dhamma, we leave our wives to concentrate on the children, and it's only when the children are grown up that the wives can really begin to involve themselves.
जेव्हा आम्ही पुरुष मंडळी धम्म आचरण करत असतो तेव्हा आम्ही स्वतःला जेव्हा धम्माचरणामध्ये झोकून देतो तेव्हा निश्चितच आमच्या ज्या काही पत्नी आहेत त्या मुलांची काळजी घेतात, आणि जोपर्यंत मुलं मोठी होत नाही तोपर्यंत त्यांना धम्म आचरणामध्ये तेवढा सहभाग घेता येत नाही.
So we're celebrating the first turning of the wheel of the Dhamma, the Buddha's first turning.
तर आज आपण ह्या ठिकाणी जे काही बुद्धाने प्रथमतः धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे त्याचा एक प्रकारे तो साजरा करतो आहोत दिवस.
And it's sort of significant that it was at the beginning of the rains, because the rains bring everything to fruition.
आणि याचं एक विशेष असं महत्व आहे की हा दिवस जो आहे हा अगदी पावसाळ्याच्या आरंभी असतो, सुरुवातीला असतो, आणि आपण हे पाहतो आहोत की जेव्हा पाऊस येतो तर पावसाच्या येण्यामुळे एक प्रकारे एक नाविन्य निर्माण झालेलं असतं.
And you can see that around the Mahavihara, the beautiful gardens.
आणि आपण हे पाहू शकता की महाविहाराच्या अवतीभोवती हे जे काही सुंदर जे काही आपण गार्डन पाहतो आहोत, उद्यान पाहतो आहोत त्या रूपामध्ये.
When Banti was here in 1988, I think, it was 83 perhaps, he talked with about the Dhamma in one word.
तर कदाचित जेव्हा म्हणते 1983 साली हे आले होते भारतात तेव्हा एका शब्दात धम्म शिकवण यावरती म्हणतेंनी आपलं प्रवचन दिलं होतं.
And he said that one word, that most basic teaching of the Buddhas was impermanence, anicchata.
आणि तो जे काही एक शब्द आहे किंवा बुद्धाने जे काही एका शब्दात धम्म सांगितलेला आहे आणि तो शब्द म्हणजे आहे अनिश्चितता.
So today we've had a very, very strong teaching of the Dhamma, very, very direct.
आणि आजच्या प्रसंगी आपल्याला एक प्रकारे अतिशय सरळ सरळ याचा प्रत्यय येतो आहे ही शिकवण अनुभवायला मिळते आहे.
Many, many, many people will be deeply affected by the loss of our dear friends.
तर मला याची जाणीव आहे की अनेक अनेक लोक अतिशय या गोष्टीमुळे त्यांना धक्का बसलेला असेल की आपले जे काही हे दोन अतिशय चांगले मित्र आपण गमावलेले आहेत त्यामुळे.
Now, when we look at impermanence, we usually try and look at the positive side of it.
तर जेव्हाही केव्हा आपण अनित्यता पाहत असतो किंवा लक्षात घेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपण त्या अनित्यतेचा जे एक विधायक अंग आहे, विधायक पैलू आहे, तो अधिक लक्षात घेतो.
We see that we don't have to go on in the same way. We can change ourselves. We can make something more of our lives.
आपण असं पाहतो की आपण अगदी ज्या प्रकारे चाललेलो आहोत तसंच चालून राहणार नाही, तर आपल्याला बदललं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला परिवर्तन आणलं पाहिजे.
We don't have to just go mechanically round and round the wheel of life.
तर हे जे काही भवचक्र आहे त्यानुसार जरूर आपण अगदी यांत्रिक रूपाने गोल गोल जाता काम नये, तसं राहता काम नये.
Again, Sudarshan Bodhisattva's lives illustrate that so well.
आणि सुदर्शन आणि बोधिसकी यांचं जे काही जीवन आहे त्यांच्या जीवनामधून त्यांनी जर काही याचं एक उदाहरण आपल्याला घालून दिलेलं आहे.
Sudarshan's life with Bodhisattva's support, I don't want to look at it internally, I want to look at it externally.
तर सुदर्शनांचं जे काही जीवन आहे आणि खास करून बोधी सखीच्या सहकार्याने त्याला एक आंतरिक पाहण्यापेक्षा मी बाह्य स्वरूपात पाहण्याचा प्रयत्न करणार आहे.
बिकॉज हिज लाईफ ओव्हर द लास्ट 30 इयर्स मिरर्स द डेव्हलपमेंट ऑफ आवर धम्मा टीचिंग ऑफ अस टर्निंग द व्हील ऑफ द धम्मा इन इंडिया.
तर गत 30 वर्षांमध्ये सुदर्शनांचं जे काही जीवन आहे ते एक प्रकारे आरशाप्रमाणे आपल्याला साक्ष देत आहे की भारतामध्ये जे काही आपलं धार्मिक कार्य आहे किंवा त्याच्यामधून जो काही धम्म शिक्षा दिली गेलेली आहे त्याचं जणू काही एक प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळत आहे.
I remember when I came to live in India in 1978, in August 78, I was introduced to him very, very quickly, within the first few days.
तर जेव्हा मी भारतामध्ये आलो ऑगस्ट 1978 मध्ये तेव्हा सुदर्शनांशी माझा परिचय करून देण्यात आला होता.
And then he attended, and probably Chandra Bodhi is the only other person who attended my first three lectures at IL Ashram in August and September. I think not Dhamma Daya then, I think, possibly.
तर त्या दरम्यानच्या काळामध्ये आहिल्या आश्रममध्ये लोकमित्रांनी 3 व्याख्यानं दिली होती आणि सुदर्शनांच्या व्यतिरिक्त चंद्रबोधी हे दुसरे व्यक्ती आहेत की त्यांनी लोकमित्रांची ती 3 व्याख्यानं ऐकलेली आहेत.
I remember Sudarshan asking me one of the hardest questions I've ever had when I gave a talk on the Dhamma.
तर जेव्हा लोकमित्रांनी धम्मावरती व्याख्यान दिलं तेव्हा सुदर्शनांनी त्यांना जो प्रश्न विचारला होता तो लोकमित्रांवरती एवढा तो कठीण प्रश्न होता की मला पहिल्यांदा तशा प्रकारच्या प्रश्नाला सामोरं जावं लागलं होतं.
Of course he wasn't Sudarshan then.
अर्थात त्यानंतर ते सुदर्शन नव्हते. सॉरी, त्यावेळेस ते सुदर्शन नव्हते.
I just given a lecture on the Dhamma and he asked, he said, how do we cultivate skillful mental states when our brothers and sisters are being raped and killed in Marathwada? It was the time of the first Marathwada troubles.
तर त्यांनी असा प्रश्न विचारला की जेव्हा आमच्या बहिणी भगिनींवरती बंधूंवरती बलात्कार केले जातात किंवा त्यांच्यावर अत्याचार केला जातो अशा परिस्थितीमध्ये आम्ही विधायक मनोअवस्था कशा विकसित कराव्या, कशा वाढवाव्या.
It was at the time of the first Marathwada troubles, the first attempts the government to rename Marathwada University.
अर्थात मराठवाड्या विद्यापीठाच्या नामकरणाची ती घटना होती तेव्हाचा तो दंगा होता.
I didn't know what to say. It was probably the hardest question I've ever had in my life.
अर्थात या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय द्यावं मला काही सुचत नव्हतं कारण हा पहिल्यांदा असा कठीण प्रकारचा प्रश्न माझ्या समोर आला होता.
He was involved in our very beginnings, as was Chandra Bodhi and Dhamma Daya, in our first classes in camp in that garage where the car went to church on Sunday so we could use the garage, minute garage.
तर सुदर्शन चंद्रबोधी धर्मोदय त्याची प्रारंभापासून त्यावेळेस सहभागी होते की जिथे एक छोटस गॅरेज होतं आणि त्यामधली जी कार आहे ती रविवारी जेव्हा चर्चला जायची त्या ठिकाणी आमचे वर्ग व्हायचे आणि त्या वर्ग घेण्यामध्ये त्यांचा सहभाग होता.
He He was ordained 30 years and 1 month ago at Simhagud, I think on the 1st or 2nd of June.
तर 30 वर्ष आणि 1 महिना पूर्वी सिंहगड वरती 1 किंवा 2 जून ला त्यांची ब्रह्मचारी दीक्षा झालेली आहे 1980 साली.
Still have pictures and a very vivid memory of those ordinations.
तर तो जो काही ब्रह्मचारी दीक्षा सोहळा होता त्याचं दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर येत आहे.
And he played a central role in the development of our activities throughout the 80s.
तर 1980 च्या दरम्यानचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये ज्या काही विकासाच्या घटना घडल्या चळवळीतल्या विकासाच्या त्यामध्ये त्यांनी अतिशय महत्वाची आणि मध्यवर्ती भूमिका बजावलेली आहे.
इन क्लासेस, लेक्चर्स, रिट्रीट्स, द डेव्हलपमेंट ऑफ बाजा,
तर ब्रह्मवर्ग असतील, शिबिर असतील, प्रवचन मालिका असतील, इतकंच नव्हे तर भाजामधील जे काही विकास कार्य आहे त्यामध्ये देखील.
इन पब्लिकेशन,
जो काही प्रकाशनाचा विभाग आहे त्याच्यामध्ये देखील.
इन लेक्चर टूर्स,
ज्या काही टूर काढायचे आहे लोकमित्र ज्या ठिकाणी प्रवचन मालिका असायची त्यामध्ये.
He was one of the core members of our administration.
आणि जे काही आमचं प्रशासकीय केंद्र होतं त्याचे ते एक अतिशय महत्वाचे असे सदस्य.
लाईक अदर पीपल, लाईक अदर मेंबर्स स्टील वर्किंग फुल टाइम अँड विथ अ फॅमिली.
आजही इतरही लोक आजही पूर्ण वेळ काम करतायत आणि त्यांच्याही शिरावरती तशी कौटुंबिक जबाबदारी आहे अगदी त्याच स्वरूपामध्ये.
अँड देन द महाविहार वॉज इव्हेंचुअली ओपन्ड इन मार्च 1990.
आणि जेव्हा 1990 मार्च मध्ये या विहाराचं उद्घाटन झालं.
And although he was still looking after for a number of years the camp center, it was here that was really the focus of his dharma attention.
आणि जरी त्या काळातील अनेक वर्ष ते कॅम्पच्या केंद्राची जबाबदारी पाहत होते तरी त्यांचं मात्र मुख्य लक्ष या केंद्रावरती असे.
The opening of this vihara was something very, very special for our movement.
तर या विहाराचं जे काही उद्घाटन झालं ते आपल्या आमच्या चळवळीसाठी एक अतिशय विशेष अशी घटना होती.
And whatever developments have happened since then, and some very, very important ones, nothing will in a sense replace the significance of the development and opening of this vihara.
तर त्यानंतर अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, अनेक विकास कामं घडलेली आहेत, परंतु असं कोणतंही काम नाहीये की त्या कामामुळे या विहाराचं उद्घाटन आणि या विहाराचं महत्व त्याच्यामुळे कमी झालेलं आहे.
And I think Siddharthan's life in some sort of way was very much bound up with this very significant event.
आणि सुदर्शनांचं जे काही जीवन आहे हे अत्यंत अशा महत्वपूर्ण घटनेने एक प्रकारे भरलं गेलेलं होतं.
Remember the day, maybe one or two of you will remember, I think it was an order day, he, in his reporting in, said something that I don't remember the words, but I remember the meaning, very clearly.
तर तदनंतरच्याच काळामध्ये मला नेमकं तारीख आठवत नाही परंतु आपल्याला काही ना आठवत असेल एका संघ दिनामध्ये त्यांनी काही म्हणलेलं आहे. अर्थात त्यांचे मला शब्द आठवत नाहीयेत परंतु त्या शब्दांच्या पाठीमागच्या ज्या भावना किंवा अर्थ भावार्थ आहे तो मला आठवतो आहे.
He'd had a very strong realization of impermanence.
त्यांना एक प्रकारे जे अनित्यतेची एक प्रकारे खूप गंभीरपणे सखोल अशी जाणीव झाली.
And you know, Siddharthan was not someone to speak in reporting in, at least strongly. He would speak with emotion, but this was said in a very quiet way.
तर सुदर्शन एक अशी व्यक्ती आहे की अर्थात ते जे काही केवळ रिपोर्टिंग मध्ये आपलं बोलणं हातातला लागणार आहे पण त्यांनी ही जी बाब आहे अतिशय शांतपणे सांगितलेली आहे.
But he said something to the effect that he had to devote as much energy as possible from the rest of his life to the Dhamma.
परंतु त्यांनी असं सांगितलं की मला असं वाटतं की माझ्या उर्वरित जीवनामधील अधिकाधिक शक्ती अधिकाधिक जो वेळ आहे तो मी अशा प्रकारच्या कामासाठी समर्पित केला पाहिजे.
I don't know whether other people noticed, but I realized that something very strong had happened to him and that he meant, you know, we often say this, but he meant that absolutely fully.
आणि मला माहित नाही इतरांच्या ही बाब लक्षात आली की नाही परंतु मला असं वाटतं की बऱ्याचदा लोक असं बोलतात परंतु सुदर्शनांनी हे जे काही बोललं होतं त्याचाच अर्थ त्याचा ते पूर्णपणे एक प्रकारे भावलेलं होतं, समजलं होतं की मला तसं करायचं आहे.
And he left his job, his very good job at the NDA, and he did devote himself, all his time as much as possible.
आणि तदनंतर NDA मध्ये त्यांची अतिशय चांगली असणारी नोकरी त्यांनी त्यागली आणि त्यानंतरचं संपूर्ण जीवन त्यांनी चळवळीसाठी समर्पित केलं.
And he moved very quickly right into the sort of spiritual center of our movement.
आणि मग अतिशय सहजपणे आणि जलदपणे ते जे काही आमच्या चळवळीचा अगदी केंद्र भाग आहे तिथपर्यंत ते पोहोचले, महत्वाच्या ठिकाणापर्यंत
पोहोचले.
तर त्यांनी ते संघ संघटक बनले की आमचे जे काही संपूर्ण ब्रह्मचारी आहेत आणि जे काही कुल संघ आहेत त्यांचे ते संघटक बनले.
He became private preceptor and then one of the first two Indian public preceptors.
ते एक प्रकारे खाजगी उपाध्याय बनले आणि पहिल्या तीन उपाध्यायांपैकी ते एक जाहीर उपाध्याय सुद्धा बनले.
He'd always been highly respected by almost everyone in our movement.
तर आमच्या चळवळीमध्ये अगदी सर्व स्तरावरती सर्वच लोकांकडून त्यांना अतिशय त्यांचा उच्च प्रकारे सन्मान केला जायचा, त्यांचा आदर राखला जायचा.
You know, as he moved into the spiritual center of our movement, you know, he it's not quite the right way of saying it, but he fully deserved that respect spiritually.
आणि ज्या पद्धतीने आणि ज्या प्रकारे ते चळवळीच्या एक आध्यात्मिक केंद्रापर्यंत गेले आणि त्याबरोबरच खरं तर त्यांना हा जो काही एक सन्मान आणि आदर मिळत होता ते स्वाभाविक बाब होती.
He was known all over Maharashtra and all over wherever our movement is in India now.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते सर्वजण त्यांना जाणत होते. इतकंच नव्हे तर भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमची चळवळ आहे त्या प्रत्येक ठिकाणी लोकांपर्यंत गेलेले होते.
Now I haven't said much about Bodhisakhi.
अर्थात मी अद्यापपर्यंत बोधिसखी बद्दल काही सांगितलेलं नाहीये.
I didn't know her so well. Of course I knew her from the very beginning because I was very close to the family.
अर्थात त्यांना मी सुरुवातीपासून ओळखत आहे कारण मी त्या परिवाराबद्दल अगदी सुरुवातीपासून जवळच आहे, परंतु तेवढ्या सखोलपणे त्यांना समजत नाही.
And I still remember their daughter's name giving ceremony at their house in Camp Nagashree's name giving ceremony when you know all of the few Indian order members, then there were probably just 10 of us in Pune, went and conducted this together.
आणि मला अजूनही त्यांच्या मुलीचा जो नामकरण सोहळा आहे नागश्रीचा तो आठवतो की त्यावेळेस अर्थात आम्ही ब्रह्मचारी खूपच कमी होतो, अगदी 10 पर्यंत त्या ठिकाणी जाऊन 10 संख्येने तिथे जाऊन हा कार्यक्रम केलेला.
And she was the daughter of M.G. Panchpai. I don't know, some of you know of him, some of you knew him from Nagpur.
तर मोदी सखी ज्या आहेत त्या नागपूरचे जे एम डी पंचभाई आहेत त्यांच्या कन्या आहेत. आपणापैकी काही जण एम डी पंचभाईंना ओळखतही असाल, काही नसा नाही त्याच्या.
And Panchpai was a very very close friend and a great appreciator of Panchi Sangharakshita.
तर पंचभाई हे आमचे अतिशय जवळचे मित्र आणि भंते संघरक्षित आणि त्यांचं जे कार्य आहे त्यांचे ते अतिशय चांगले प्रशंसक होते.
But to talk to him, communicate with him, was extremely demanding.
आणि पंचभाई यांच्या समवेत संपर्क साधणं किंवा यांच्या समवेत बोलणं हे अतिशय एक वेगळं असं असायचं.
He would never be satisfied with half answers or avoidance. He'd want a proper answer.
असे कधीही तुम्ही दिलेल्या अर्ध्या उत्तरामुळे समाधानी होत नसत, त्यांना नेहमी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर आणि योग्य उत्तर अपेक्षित असायची.
And what I remember Alka, because I knew her better as Alka than as Bodhisakhi, she had this quality, a different, but she had it. She wasn't going to be satisfied with half answers or half truth. She wanted to be satisfied by what she heard from you.
आणि बोधिसखी यांना मी बोधिसखीपेक्षा अलका म्हणून जास्त ओळखतो. पंचभाईंचा हा गुण जणू काही त्यांच्यामध्ये उतरला होता. त्यांना देखील कधीच अर्ध सत्य किंवा अर्ध्या उत्तरामुळे त्यांचं समाधान झालं नाही. त्यांना नेहमी असं असायचं की जे काही प्रश्न विचारलेला आहे त्याचं सविस्तर आणि पूर्ण समाधानकारक असं उत्तर द्यावं.
Of course, with their different responsibilities and so on. They didn't always have it easy, but then which married couple does, especially where one is strongly involved in the Dhamma?
अर्थात त्या दोघांचे भिन्न स्वभाव आणि भिन्न जबाबदाऱ्या असल्यामुळे जीवनातला सर्वच काळ असा काही आनंददायी आणि समाधानकारक नव्हता. अर्थात ती गोष्ट आपल्याला अशी पाहता येईल की कोणतं असं जोडपं आहे किंवा लग्न विवाहित जोडपं आहे की ज्यांच्या जीवनामध्ये सर्वच काळ सुखाचा आणि सुखकर आहे.
But I believe very much that if it hadn't been for Bodhisakya and then Alka, Sudarshan would not have been free to do what he was able to do.
Yeah.
If it hadn't been for Alka, Bodhisakya, Sudarshan would not have been able to do what he was able to do.
अर्थात बोधी अलका किंवा बोधीसखी यांचा जर सुदर्शनांना पाठिंबा किंवा सहभाग नसता तर सुदर्शन सरांनी जे काही आज केलेलं आहे ते कधीही तेवढं करू शकले नसते.
So we have two lives devoted to the Dhamma.
तर या ठिकाणी आपल्याला दोन जीवन पाहायला मिळतात की ज्यांनी आपलं जीवन धर्मासाठी समर्पित केलेलं आहे.
It's no use saying, thinking, speculating what could have happened if they'd stayed alive.
अर्थात असा विचार करण्यात किंवा कल्पना करण्यात आता हशील नाहीये की जर ते आज जीवित असते किंवा असं घडलं नसतं तर कसं घडलं असतं किंवा काय झालं.
But I know Sudarshan and I'm sure Bodhisakya that they wanted nothing more than to communicate the Dhamma as widely and as thoroughly and deeply as possible.
अर्थात मी सुदर्शनांना जाणतो आणि आता बोधिसकी आणि मला असं वाटतं की त्यांना हेच अपेक्षित होतं आणि हेच अपेक्षित असेल की जेवढ्या विस्तृत प्रकारे जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धम्म सांगता येईल त्याचा प्रचार आणि प्रसार करता येईल तेवढा केला पाहिजे.
And it's that spirit of communicating the Dhamma, of turning the wheel of the Dhamma, that we are also celebrating today.
आणि हे जे काही ती एक चेतना आहे धर्म किंवा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची तोच भाग त्याचं जात आपण या ठिकाणी तोच साजरा करतो.
And this vihara, which I believe is where Sudarshan's heart is and how Bodhisakya supported him so much, this vihara is named the Dhammachakra Pravartan Mahavihara.
आणि हे जे एक विहार आहे आणि मला याची जाणीव आहे की सुदर्शनांचं हृदय अगदी याच ठिकाणी होतं आणि अर्थात बोधिसखी यांचंही आणि या विहाराला जे आपण नामानिधान केलेलं आहे ते आहे धम्मचक्र प्रवर्तन महाविहार.
We couldn't meet often, Sudarshan and I, but when we did, one of the points that would come up was how can we more effectively use the Mahavihara to communicate the Dhamma to more people.
अर्थात सुदर्शन आणि माझ्या जास्त जरी भेटी होत नसल्या तरी जेव्हा जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा आमच्या वार्तालापामध्ये चर्चेमध्ये एक तरी मुद्दा असा यायचा की या महाविहाराचा उपयोग अधिकाधिक लोकांना धर्म प्रचार आणि प्रसारासाठी आपल्याला कसा करता येईल.
So in a sense, remembering them and celebrating the Dhammachakra Pravartan Day, they do come together.
तर अशा ह्या दोन मित्रांचं स्मरण करत असताना आणि त्याचबरोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा करत असताना ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येत आहेत.
And I think that if we do want to remember them in the best possible way, then nothing could be better than making this even more an effective center of Dhamma teaching.
अर्थात त्या दोघांचंही स्मरण करण्याच्या उद्देशाने जर पाहिलं तर यापेक्षा उत्तम अशी कुठलीच गोष्ट होणार नाही की या महाविहाराचा उपयोग धम्म प्रचार आणि प्रसारासाठी उत्तमात उत्तम कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील असतो.
This is so much the center of Sudarshan's with Bodhisakya support his life and it has been so much the center of the movement's life.
तर हे सुदर्शनच्या जीवनाचं आणि एकंदरीत चळवळीच्या अंगाचं एक अतिशय महत्वाचं असं सुदर्शनच्या दृष्टीने होतं अर्थात बोधी सखींच्या सहकार्याने.